This sermon, One in a Million, was delivered on Saturday morning, 24th April 1965, at Full Gospel Businessmen Fellowship International Breakfast at Clifton's Cafeteria, Los Angeles, California, USA. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाची स्तुती असो. आमचा अंतिम समयाचा संदेष्टा व आमचा प्रिय भाऊ विलियम मॅरियन ब्रॅनम यांनी हा संदेश शनिवार सकाळी दिनांक 24 एप्रिल 1965 रोजी फुल गॉस्पल बिझनेसमॅन फेलोशिप इंटरनॅशनल ब्रेकफास्ट क्लिफ्टन्स कॅफेटेरिया येथे लॉस एंजेलिस कॅलिफोर्निया USA येथे दिला. त्याचा मराठी अनुवाद आता तुम्ही ऐकाल. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो.
थँक यू ब्रदर शिकारी. गुड मॉर्निंग फ्रेंड. सर्टनली गुड टू बी हियर इन लॉस एंजेलिस अगेन दिस मॉर्निंग प्रायर दिस ग्रेट कन्व्हेंशन एंड द ऑनकमिंग मीटिंग ऑफ दिस कमिंग वीक ओवर द एम्बसी होटल.
भाऊ शकारियन तुमचे आभार. मित्रांनो शुभ प्रभात. या सकाळी पुन्हा येथे लॉस एंजेलिस मध्ये उपस्थित राहणे निश्चितच चांगले आहे. या महान संमेलनापूर्वी व येणाऱ्या सभा या आठवड्यातील एम्बेसी हॉटेल येथे.
I'm expecting to see you all over there and we're all under a great expectation to meet our Lord Jesus and see him over there. He promised that he would be wherever two or three was gathered together, he would be there.
तुम्हा सर्वांना तिकडे पाहण्याची मी अपेक्षा करतो व आमच्या प्रभूला भेटण्याची व त्याला तिकडे पाहण्याची अशा महान अपेक्षांच्या खाली आम्ही सर्वजण आहोत. त्याने अभिवचन दिले की तो तेथे असेल जेथे दोन किंवा तीन एकत्र जमतील तो तिथे उपस्थित असेल.
People with great anticipations waiting for the breakfast and the speaking.
वो मला खात्री आहे की आज सकाळी मी त्याला भेटीन. जसा मी पायऱ्या चढून त्या सभागृहात आलो जेव्हा सर्व लोक महान अपेक्षांसहित सकाळच्या न्याहरीसाठी थांबून होते व चर्चा करीत होते.
It's good to be gathered here with you. And to the radio audience, the many in here, there, I had to go down to the next floor and speak to a few.
व येथे तुमच्या बरोबर एकत्र जमण्यात चांगली गोष्ट आहे. व जे रेडिओवरचे श्रोते आहेत येथे पुष्कळ जण आहेत ज्यांना खाली पुढच्या माळ्यावर जावे लागेल व थोड्या लोकांबरोबर बोलावे लागेल. व पुष्कळ विनंत्या मी पाहिल्या. हृदयविकार व निरनिराळे आजार त्यांच्या शरीराचे व आता आम्ही येथे आजारांकरिता व पीडित लोकांकरिता प्रार्थना करण्यासाठी आहोत.
Just as I got off the steps, I'm looking at the old gentleman now. He came up to me and said, Brother Branham, years ago, he said he had heart trouble so bad that they thought he was going to die.
जसा मी पायऱ्या चढून वर आलो मी आता त्या वृद्ध सभ्य गृहस्थाकडे पाहत आहे. तो माझ्याकडे आला व म्हणाला, भाऊ ब्रॅनम वर्षांपूर्वी तो म्हणाला त्याला हृदयाचा विकार इतका वाईट होता की तो त्यांनी विचार केला की तो मरणार होता. व त्याच्यासाठी प्रार्थना केली गेली व परमेश्वराच्या कृपेने त्याला रोगमुक्त केले व तो ह्या सकाळी येथे आहे त्याच्या 80 वर्षात निव्वळ आनंद करीत. तेव्हा त्यामुळे एक नवीन पकड घेण्यास ते आम्हाला प्रेरित करते. आता मी निश्चितच लोकांच्या प्रार्थना जे रेडिओवर ऐकत आहेत तसेच येते आहेत कळकळीची विनंती करतो.
ऍक्च्युअली दिस मीटिंग आय एम गोइंग टू युरोप डाउन इन द आफ्रिकन अराउंड ऑल मीटिंग. And this is going by a vision, so it's going to be a great meeting there, I'm sure.
मी ही सभा सोडल्यानंतर मी युरोप मध्ये हाली आफ्रिके मध्ये व सभोवती सभांकरिता जात आहे व हे जाणे एका दर्शनाद्वारे आहे. तेव्हा तिकडे एक महान अशा सभा होणार आहेत, माझी खात्री आहे. व मला पुष्कळ वर्षांपासून जाणवत होते की मी परत यावे अशी प्रभूची इच्छा होती. ही छोटीशी नम्र सेवा जी त्याने मला दिली, मला वाटत नाही की ती अद्याप त्याने पूर्ण केली आहे. तिकडे त्या तिथे जणू काही असे दिसते, तिथे कुठेतरी एक जीव असावा ज्याला मी सुवार्तेच्या जाळ्यात पकडू शकेन, जे मला त्याने लोकांना धरण्यासाठी मोठे जाळे दिले आहे. दैवी आरोग्याच्या द्वारे आजारी लोकांकरिता प्रार्थना करणे. व मी तुमच्या प्रार्थना कळकळीची विनंती करतो, तुम्हा दोन्ही लोकांकरिता जे येथे आहेत व ते जे बाहेर रेडिओवरील श्रोते आहेत. आता माझ्याकडे एक शास्त्र भाग घेऊन प्रचार करण्या एवढा वेळ नाही, ज्याची अपेक्षा मी येथे थोड्या मिनिटानंतर करतो या सभागृहामध्ये, परंतु केवळ थोड्या क्षणांकरिता तुमच्याशी बोलत आहे, तुमच्याशी परिचित होण्यासाठी. आणि जे लोक बाहेर या भूमीमध्ये आहेत त्यांना मी प्रार्थनेसाठी विनंती करीत आहे, त्या तिथे असलेल्या लोकांसाठी अगदी ताबडतोब व येथे असलेल्यांसाठी सुद्धा. व मी खरोखरच आनंदी आहे ह्या सर्व सुरेख नवीन मित्रांच्या भेटीबद्दल, ज्यांना मी अगोदर कधीच भेटलो नव्हतो. नुकतेच या सकाळी त्यांच्या संपर्कात आलो. आम्ही दुसऱ्या ठिकाणी असलेल्या सभेंमध्ये फारच आश्चर्यकारक समय अनुभवला. मी आता अधिक बाहेर पडत नाही, ते खूपच व्यस्त काम आहे. आम्ही जेफरसनविल इंडियाना व तुसन एरिझोना या दोघांच्या मधील संपर्कासाठी रस्त्याची सुविधा ठेवण्याचा प्रयत्न करीत आहोत, जेथे आम्ही थोड्या वर्षांपूर्वी प्रभूच्या दर्शनाद्वारे स्थलांतर केले, ज्याने आम्हाला तिकडे पाठवले. कुठे जात आहे हेही माहीत नसून सुद्धा. व तुमच्यापैकी पुष्कळ जण येथे क्लिफ्टन मध्ये असलेले तुमच्याशी थोडेसे बोललो, फिनिक्सच्या सभेकरिता जाण्यापूर्वी त्या दर्शनाबद्दल जे आले, मी सात दूत गुच्छांमध्ये पाहिले. व मला ठाऊक आहे त्या रेडिओवरील श्रोत्यांकरिता कदाचित तुमच्यापैकी पुष्कळ जण पूर्ण सुवार्तेचे नसतील व तुम्हाला कदाचित हे थोडेसे रहस्यमय वाटेल, जे मला सुद्धा ते वाटले.
Anyone who can explain anything, you don't have to accept it anymore by faith. It's things that we cannot explain that we have to accept by faith.
कोणीही जो तुम्हाला स्पष्ट करू शकतो तर तुम्हाला ते विश्वासाने स्वीकारण्याची अधिक गरज नाही. ती जी गोष्ट आम्ही स्पष्ट करू शकत नाही ती आम्हाला विश्वासाच्या द्वारे स्वीकारलीच पाहिजे.
We cannot explain God. No man can explain God. He's sovereign, he's great and mighty. We just accept it.
आम्ही परमेश्वराला स्पष्ट करू शकत नाही. कोणीही मनुष्य परमेश्वराला स्पष्ट करू शकत नाही. तो सर्वोच्च आहे व तो महान व सामर्थ्यवान आहे. आपण केवळ ते स्वीकारतो कारण की आपण जाणतो तो तेथे आहे. व नंतर आमच्या विश्वासाच्या द्वारे ते स्वीकार करून तो आमच्याकडे परत उत्तर आणतो पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याच्या द्वारे. जे मी नुकतेच तुमच्याशी त्याबद्दल येथे थोड्याच क्षणात परमेश्वराचा मार्ग व भक्तीचे स्थळ त्यावर बोलणार आहे. व एकच ठिकाण जेथे तुम्ही त्याची भक्ती करू शकता तीच फक्त जागा जेथे तुम्हाला तो भेटेल तेथे आहे.
One church, one place, one time, one people, and all that God meets. And I hope that the Lord blesses the message to your heart, Jim.
तिथे एकच मंडळी आहे, एकच ठिकाण, एकच वेळ, एकच लोक ज्या सर्वात परमेश्वर भेट घेतो. व मी आशा करतो की परमेश्वर येथे तुमची हृदये आशीर्वादित करो या संदेशासाठी.
Now, coming to Tucson, it was strange. Those visions speaking to you in the name of the Lord.
आता तुसान मध्ये येणे चमत्कारिकच होते. ही दर्शने प्रभूच्या नावात तुमच्याशी बोलत होती.
Not one of them, as I ever can recall, bless anyone else. They can recall any time that he ever did say anything, but what was the truth? It always happens just the way he says it will happen.
जसे पुन्हा आठवण करू शकतो त्यांच्यापैकी एक सुद्धा दुसऱ्या कोणालाही विचाराल जर ते कधी पुन्हा आठवू शकतील की त्याने कधीच असे काही सांगितले नाही. परंतु जे काही सत्य होते ते नेहमीच त्याप्रमाणे घडते ज्याप्रमाणे तो सांगतो की कसे घडणार ते.
And he's supposed to, according to the scriptures, return to us in this last days in this type of ministry.
व शास्त्र वचनाच्या अनुसार ह्या शेवटल्या दिवसात ह्या प्रकारच्या सेवा कार्यात तो परत आमच्याकडे येणे अपेक्षित आहे.
That'll be after the baptism of the Spirit and speaking in tongues and divine healing and so forth, these things.
व ते आत्म्याचा बाप्तिस्मा व अन्य भाषेत बोलणे व दैवी आरोग्य व इत्यादी इत्यादी या गोष्टी नंतर ते घडेल.
The capping of the Pentecostal message is what we're speaking of today. This ministry of the Christ himself impersonated among his people with the very same things that he did when he was here on earth.
पेंटिकॉस्टच्या संदेशाच्या वर कळस चढवणे त्याबद्दल आम्ही आज बोलत आहोत. हे सेवा कार्य ख्रिस्ताचे. तो स्वतः त्याच्या लोकात शरीर रूपात प्रकट झाला अगदी त्याच गोष्टी बरोबर घेऊन ज्या त्याने केल्या जेव्हा तो येथे पृथ्वीवर होता.
In his body, the bride, which is part of him, doing the same things as husband and wife or king and queen just before the marriage ceremony.
त्याच्या शरीरामध्ये जी वधू आहे जी त्याचे अंग आहे त्याच गोष्टी करीत जसे पती व पत्नी म्हणून किंवा राजा व राणी निव्वळ लग्न विवाह प्रसंगाच्या पूर्वी.
This week, the Lord willing, wish to speak some on that. Out in our campaign here at the Embassy Hotel. And trying to get acquainted in my humble way of doing it.
या आठवड्यात प्रभूची इच्छा असेल मी त्यावर बोलू इच्छितो. येथे या आमच्या प्रचार सभेमध्ये एम्बसी हॉटेलमध्ये व एक प्रकारे परिचित होत माझ्या नम्र मार्गाने ते करीत.
The time and the hour that we're living. If a person don't know which way to go, what to do, or how to turn, you're not walking by faith anymore. You're just guessing. You're presuming. And presume is to advance without official authority.
ती वेळ आणि घटका ज्यात आम्ही राहत आहोत जर एखादी व्यक्ती जाणत नाही की कोणत्या मार्गाने जावे काय करावे किंवा कसे चालावे तुम्ही तुम्ही विश्वासाने यापुढे चालत नाही. तुम्ही केवळ अंदाज लावत आहात. तुम्ही अधिकाराशिवाय धाडस करीत आहात. व प्रिस्युम याचा अर्थ अधिकाराशिवाय धाडस करणे.
So if we haven't got the real official authority to know what God said would take place in this hour, how are we ever going to face this hour?
तर मग जर तुम्हाला खरोखर कार्यालयीन अधिकार मिळाला नसेल, परमेश्वर काय म्हणाला ते जाणण्याचा की ह्या समयात काय घडणार आहे ते, तर मग आपण कसे काय ह्या समयाशी सामना देणार.
And we've got to face it knowing by faith in his word the things are supposed to be happening now.
व आम्हाला त्याचा सामना करावाच लागेल हे जाणत त्याच्या वचनामध्ये विश्वासाद्वारे या गोष्टी ज्या आता घडत आहेत.
And the condition of the nations, the condition of the people, condition of the church, and so forth, we got to know that, and then how to walk out to face it.
Va ya rashtranchi paristhiti, lokanchi hi sthiti, mandalinchi sthiti, va ityadi ityadi, apan te janun ghetle pahije, va nantar bahir padayla have, tyacha samna karnyasathi.
If you don't know how to do that, you're just what we used to call kind of haphazardly, just jumping, hoping it'll be here, hoping this and hoping that.
जर तुम्ही ते जाणत नाही की कसे करावे, तुम्ही केवळ त्याला काय बरे निवळ म्हणत असू, एक प्रकारे आकस्मिकपणे त्यात उडी घेतली, आशा करीत की ते येथे असेल, ही आशा करीत व ती आशा करीत, व ते होईल का.
God don't want us to do that. He wants us to know what he has said about this day and then meet it by faith because he said it would be that way.
परंतु परमेश्वर तसे इच्छित नाही की असे आम्ही करावे. त्याची इच्छा आहे की आम्ही जाणून घ्यावे की त्याने या दिवसाबद्दल काय म्हटले आहे व त्यानंतर विश्वासाने त्याची भेट घ्यावी, कारण तो म्हणाला की ते अशा प्रकारे असेल. नंतर आम्ही जाणतो तुम्ही सत्य आहात, कारण तुम्ही कोणत्या व्यक्तीचे शब्द त्याकरिता घेत नाही, तुमच्याकडे त्याचे शब्द आहेत. आम्ही काय करावे त्याबद्दल. व आम्ही आशा करतो की आमचा स्वर्गीय पिता हे आम्हाला मंजूर करील या आठवड्यात. आता मला क्षमा करा की मी जे काही थोड्या वेळापूर्वी बोलत होतो तुसान मध्ये येण्याबद्दल, तो विषय मी तोडला व मला वाटले मला स्वतःला की तो माझ्या जीवनाचा अंत होता.
No one could ever stand that shock of that condition that happened in that vision that morning about 10 o'clock at home that would ever be able to live after that.
मी विचार केला कोणीही तो धक्का सहन करू शकला नसता, त्या प्रकारचा धक्का जे दर्शनामध्ये घडले त्या दिवशी सुमारे 10 वाजता माझ्या घरात, की त्या गोष्टीनंतर कोणी जिवंत राहू शकला असता. का मी तुसार येथे आलो माझ्या मुलाशी करार करीत माझ्या पत्नीबद्दल व लेकरांबद्दल की मी गेल्यानंतर त्यांनी त्याच्या बरोबर जावे, कारण मला वाटले तो माझा शेवट होता. व मी फिनिक्स मध्ये तो मनुष्य सभांमध्ये ते घडण्यापूर्वी मी ते नेमके तसेच सांगितले की कसे घडेल.
Few months after that, I was up in Sabina Canyon one morning, which is just north of Tucson. I was up there to pray.
ठीक, त्यानंतर काही महिन्यानंतर एक सकाळी मी सबिनो कॅनन मध्ये वर होतो, जे केवळ तुसानच्या उत्तरेस आहे. मी तिकडे वर प्रार्थने करीता होतो.
And while I was praying, I had my hand up in the air and saying, Father, I pray thee that thou will and somehow help me, give me strength for the hour that I'm now facing.
व जेव्हा मी प्रार्थना करीत असताना माझे हात वर हवेत होते, असे म्हणत, पित्या मी तुला विनंती करतो की तू कसेही करून मला मदत करशील. मला शक्ती दे त्या घटके करिता जिचा सामना मी आता करीत आहे. व जर माझे कार्य येथे पृथ्वीवर संपलेले असेल तर मी तुझ्याकडे येणे जरुरी आहे. व असे नाही की तुझ्याकडे येणे मला दुःखदायी वाटते, परंतु मला ठाऊक आहे की तू माझ्या कुटुंबाची काळजी घेशील व मी केवळ ह्या घटकेसाठी शक्ती मागत आहे व काहीतरी माझ्या हाताला लागले. आता रेडिओवरील श्रोत्यांनो, हे तुम्हाला विचित्र भासू शकेल जे काही मी बोललो, परंतु ते सत्य आहे व परमेश्वर माझा न्यायाधीश आहे. मी माझ्या हातात पाहिले व तिथे एक तलवार होती व मुठीच्या भागावर एक आवरण होते व ती मूठ मोत्याची बनवलेली होती व केवळ ते सोन्याप्रमाणे दिसत होते. संरक्षक आवरण जे मुठीच्या भागावर होते. व ते पाते व ते एक प्रकारचे जणू काहीतरी चमकणारे असे दिसत होते. ओ काहीतरी क्रोमियम धातू प्रमाणे किंवा काहीतरी सूर्यप्रकाशात चकाकते त्याप्रमाणे. आता तो सकाळचा सुमारे 10 ते 11 वाजण्याचा समय होता, अगदी वर पर्वताच्या माथ्यावर. तुम्ही कल्पना करू शकता की एक व्यक्ती की मला वाटते की माझी बुद्धी ठिकाणावर आहे, लोकांपासून मैलोमैल दूर ती तुमच्या हातात पकडीत. मला ती जाणवली, मी घेतली व पाते पुढे व मागे फिरवले. का? ती एक तलवार होती. व मी सगळीकडे पाहिले. मी म्हटले, ठीक आता हे कसे काय घडले? येथे मी उभा होतो, येथे अगदी येथे व मैलोमैल माझ्या सभोवती कोणीही नव्हते, व ती कुठून आली? व मी म्हटले, ठीक मला असे वाटते कदाचित की ते प्रभू मला सांगत आहे की तो माझा अंत समय आहे. व एक आवाज बोलला व म्हणाला, ही प्रभूची तलवार आहे. व मी विचार केला, छान एक तलवार, तर मग ती राजा करिता आहे, सरदारा करिता. तुम्ही जाणता ती इंग्लंड मध्ये कशा प्रकारे वापरीत असत व वेगवेगळ्या ठिकाणी. मी विचार केला ती त्याच कामा करिता आहे, एका सरदारा करिता. व मी विचार केला, ठीक मला लोकांवर हात ठेवण्याकरिता कदाचित किंवा मी सर्व प्रकारच्या मानवी बुद्धी सर्व प्रकारचा गोंधळ करू शकेल. तुम्ही जाणत नाही आमची बुद्धी मर्यादित आहे, तो अमर्यादित आहे. तेव्हा व जसा मी होतो तेव्हा ती माझ्या हातातून निघून गेली व मला ठाऊक नाही की ती कुठे गेली. निव्वळ अदृश्य झाली. का जर एखाद्या व्यक्तीला थोडेसे आत्मिक गोष्टींबद्दल समजत नसेल, तुम्ही वेड्यासारखे कराल. तुम्ही तिथे उभे राहून आश्चर्य करीत राहाल की काय घडले. व तो म्हणाला, ते दर्शन तुझा अंत समय नाही, ते तुझ्या सेवा कार्याकरिता आहे. ती तलवार वचन आहे. सात शिक्के उघडले जातील, ती रहस्य.
Then 2 weeks after that, or 2 months rather after that, I was up in the mountain with a bunch of friends when it happened.
व तेव्हा 2 आठवडे त्या घटनेनंतर, किंवा 2 महिने खरे तर त्यानंतर, मी वर पर्वतावर होतो मित्रांच्या घोळक्यांसह जेव्हा ते घडले.
Seven angels, just as clear as you're standing here, came sweeping down from heaven. The rocks and the mountains rolled out and down the hills, and people stand there with screaming and going on and on, dust flying everywhere.
सात दूत अगदी स्पष्ट जसे येथे तुम्ही आहात, वेगाने आकाशातून खाली आले. पर्वतातील खडक फोडून पडले व टेकड्यांच्या खाली, व लोक तेथे उभे राहून किंचाळत होते. व अशा प्रकारे तुम्ही जाणता, व धूळ सगळीकडे उडत होती.
And when it was, he said, return to your home now, will be each angel will be one of the seals of the seven seals.
पण जेव्हा ते घडले, तो म्हणाला, तुझ्या घरी परत जा. आता असे होईल, प्रत्येक दूत शिक्क्यांपैकी एक असेल, सात शिक्क्यांपैकी.
Which is on tape, and the book will be out pretty soon. Then now it's kind of the grammarized.
जे ध्वनी मुद्रिकेवर आहे, वो फारच लवकर पुस्तक बाहेर येईल. जे आता व्याकरण ठीक करण्यात येत आहे. जसे तुम्ही जाणता, माझे व्याकरण फार चांगले नाही, व लोक करणार नाहीत. तुम्ही त्यापैकी असायला हवे जे लोक निव्वळ माझ्यावर प्रेम करतात, व माझ्या व्याकरणाबाबत समजून घेणे तुम्ही जाणले पाहिजे.
And taking out all
परंतु काही देवशास्त्र अभ्यासक माझ्यासाठी व्याकरण ठीक करीत आहेत, व ते सर्व बाहेर काढून टाकत आहेत. कोणाला तरी हसताना मी ऐकले, तेव्हा मला वाटते ग्रॅमराइज हा शब्द बरोबर नव्हता. परंतु त्या डच पुरुषासारखे, माझ्या म्हणण्याचा अर्थ काय ते तुम्ही माझ्यासाठी घ्या, व मी काय शब्दशः बोलतो ते घेऊ नका. खरोखरच व आता फक्त 3 मिनिटे आहेत, मला सांगितले गेले आहे ही कार्यक्रम बंद करण्यात यावा याबद्दल.
Now you dear people out in a radio land, and you that's sick and needy here in the audience, would you just lay your hands on each other now while we have this word of prayer for the sick?
आता तुम्ही प्रियजन हो, जे रेडिओवर ऐकत आहात, व तुम्ही जे आजारी आहात, व येथे या सभागृहात जे गरजू आहात, आता तुम्ही तुमचे हात एकमेकांवर ठेवा, ज्यावेळेस आम्ही आजाऱ्यांकरिता प्रार्थना करणार आहोत.
Now Jesus said his last commission to the church, these signs shall follow them that believe. If they lay their hands on the sick, they shall recover.
आता येशू म्हणाला, त्याची शेवटची सोपवलेली कामगिरी मंडळीसाठी, ही चिन्हे त्यांच्या बरोबर असतील जे विश्वास ठेवतील. ते जे विश्वास ठेवतील, जर ते त्यांचे हात आजारांवर ठेवतील, ते बरे होतील.
Dear Heavenly Father, we're like children today. We're obeying what you said to. We are laying hands upon all these telephone requests.
प्रिय स्वर्गीय पित्या, आम्ही आजच्या लेकरांसमान आहोत. आम्ही आज्ञापालन करीत आहोत जे काय तू करण्यास सांगितले. ह्या सर्व टेलिफोनच्या विनंत्यावर आम्ही हात ठेवत आहोत.
Thou seest them out in the land, out of how they're needy, the suffering. You see those here that are needy, suffering.
तू ते पाहत आहेस सर्व ठिकाणी त्या तेथे बाहेर किती ते गरजवंत आहेत दुःख भोगीत आहेत तू पहा जे येथे आहेत जे दुःखी गरजू आहेत
And we are committing them to thee, dear God, with this faith in thy word, that thou hast said, these signs shall follow them that believe. If they lay their hands on the sick, they shall recover.
व आम्ही त्यांना तुझ्या हाती सोपून देत आहोत प्रिय परमेश्वरा तुझ्या शब्दात विश्वास ठेवून जे तू म्हटले आहेस की ही चिन्हे त्यांच्या बरोबर असतील जे विश्वास ठेवतील जर ते त्यांचे हात रोग्यांवर ठेवतील तर ते बरे होतील हे मंजूर कर प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन
Certainly a grand privilege to be back again on the broadcast to speak to some of our friends out in the radio land as well as present here.
भाऊ शकारियन तुमचे आभार हे खरोखरच एक मोठे अहोभाग्य आहे पुन्हा परत या प्रसारणवर येणे आमच्या काही मित्रांबरोबर बोलण्यासाठी बाहेर रेडिओवर ऐकणाऱ्यांसाठी तसेच या येथे उपस्थित आहेत
And we're certainly extending this invitation to you to come to the Embassy Hotel tomorrow afternoon to be prayed for. And not only that, but to bring the ones that sinners and those who are backslidden.
व आम्ही हे निमंत्रण तुमच्या करिता वाढवत आहोत उद्या दुपारी एम्बसी हॉटेल येथे येण्याकरिता तुमच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी व फक्त तेच नाही परंतु जे पापी आहेत व जे पतित अवस्थेत आहेत त्यांना सुद्धा घेऊन या
If we just have a prayer for the sick and we do see God constantly doing great miracles, but that's secondarily.
जर आम्ही केवळ रोग्यांसाठी प्रार्थना करतो व आम्ही पाहतो की परमेश्वर सतत महान चमत्कार करीत आहे परंतु हे दुय्यम आहे
The main thing is to be saved, filled with God's Spirit, which I'm going to speak to you about just in a few moments here. And the sufficiency, how that we must be filled with God's Spirit.
मुख्य गोष्ट म्हणजे तारण पावणे परमेश्वराच्या आत्म्याने भरले जाणे जे मी थोड्याच वेळात तुम्हाला येथे सांगणार आहे व पुरेपणा की कसे काय आपण परमेश्वराच्या आत्म्याने भरले जाणे जरुरी आहे
And divine healing usually draws an attention to people and brings them in the presence of God. When God does something, that they know is it's not understood.
व दैवी आरोग्य साधारणपणे लोकांचे लक्ष आकर्षित करते व त्यांना परमेश्वराच्या उपस्थितीत घेऊन येते जेव्हा परमेश्वर काहीतरी करतो जे ते जाणत ठीक ते समजू शकत नाही
We cannot mechanically show how it's done. God does it in his own great way.
आम्ही तांत्रिक रीत्या ते कसे केले जाते हे दाखवू शकत नाही परमेश्वर ते त्याच्या स्वतःच्या महान प्रकारे करतो तेव्हा ते लोकांचे लक्ष आकर्षित करते हे जाणून की तिथे एक कुठेतरी सामर्थ्याचे उपस्थित होणे आहे ते असे काहीतरी करू शकते जे मानवाच्या बुद्धीच्या पलीकडील आहे व ते त्यांना परमेश्वराच्या कोकऱ्याकडे पाहण्यास कारणीभूत ठरते
And always divine healing, I've been told, and I believe myself, that about between 60, maybe 70% of our Lord's ministry was on divine healing.
व नेहमीच दैवी आरोग्य मला सांगितले गेले आहे व मी विश्वास करतो मी स्वतः की सुमारे 60 कदाचित 70% आमच्या प्रभूचे सेवा कार्य दैवी आरोग्यावर होते
And he did that to attract the people. Then when they were there, he said, except you believe I am he, you'll perish in your sins.
आणि ते त्याने लोकांना आकर्षित करण्यासाठी केले त्यावेळेस जेव्हा ते तिथे होते तो म्हणाला मी तो आहे असा विश्वास तुम्ही धरला नाही तर तुम्ही तुमच्या पापात नाश पावाल.
Now, divine healing is a great drawing card to get people to look to the Lord Jesus.
आता दैवी आरोग्य एक महान आकर्षित करण्याचे कारण आहे लोकांचे लक्ष येशू कडे वेधण्यासाठी.
And Dr. F. F. Bosworth, which many of you was a friend to and knew him, and his ministry meant so much to me as a young minister. I started out in my meetings and I run into Brother Bosworth.
व डॉक्टर एफ ए बोसवत जो तुमच्या पैकी पुष्कळांचा मित्र होता व तुम्ही त्याला ओळखता व त्याच्या सेवा कार्य मला खूपच महत्वाचे होते. एक तरुण सेवक म्हणून मी माझ्या सभांची सुरुवात केली व मी भाऊ बोसवत कडे धावत गेलो. तो म्हणत असे दैवी आरोग्य हे एक उद्धट लहानसे विधान आहे. तो म्हणाला दैवी आरोग्य माशाच्या गळाला लावतात तसे आमिष आहे. तो म्हणाला तुम्ही माशाला गळ कधीच दाखवत नाही, तुम्ही त्याला आमिष दाखवता व नंतर तो आमिषाच्या मागे जातो व गळाला अडकतो.
That's what we try to do. That's our aim is to get people to the Lord Jesus Christ. And he's the same yesterday, today and forever.
तेव्हा तेच काय आम्ही करण्याचा प्रयत्न करतो ते आहे आमचे उद्दिष्ट लोकांना प्रभू येशू कडे घेऊन येणे व तो आज काल व युगानुयुग सारखाच आहे.
So if he was a healer in the days gone by, he's a healer today.
म्हणून तो जे दिवस गेले त्या दिवसांमध्ये रोग बरे करणारा होता तर तो आज सुद्धा रोग बरे करणारा आहे. केवळ एक व्यक्तिगत साक्ष रेडिओवर मी आजाऱ्यांकरता प्रार्थना करण्यापूर्वी काही दिवसांपूर्वीच असे झाले मी पर्वतांच्या वर बसलेला होतो जेथे एक महान घटना घडली होती. तिथे 15 किंवा 20 भावांच्या समोर जेथे परमेश्वराचा दूत इतका खाली उतरला व एक महान प्रकाश धूमकेतू प्रमाणे प्रकाशित होता पर्वतांच्या मधून सभोवतून बाहेर पडत होता व खडक 200 फूट किंवा अधिक उंच उडत सर्व पृथ्वीवर झाडांच्या माथ्यावर भाग छाटीत. व मी अगदी त्याच खाली उभा होतो व त्यांना ते घडण्यापूर्वीच केवळ थोड्या क्षणापूर्वी सांगितले ते तिकडे येईल व काय घडेल मोकळेपणाने ते एका दिवसापूर्वीच सांगितले होते. व हे सर्व लोक ट्रकच्या खाली धावले या सर्व गोष्टी त्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करीत त्यांना ठाऊक नव्हते की काय घडत होते ते. व तो बोलला व म्हणाला अगदी ताबडतोब ह्या नंतर काय घडेल त्याबद्दल.
Certain rock there right where he had appeared. I had a friend that was with us that had come down from up Minnesota. His people are here this morning and I'm not sure but what he may be here on some of the other floors.
तेथे या विशिष्ट खडकावर बसलो होतो अगदी त्याच ठिकाणी जेथे तो प्रकट झाला होता. माझा एक मित्र होता जो आमच्या बरोबर होता तो तिथून आला होता वर मिनेसोटा मधून. त्याचे लोक आज सकाळी येते आहेत व परंतु मला नक्की ठाऊक नाही तो येते आहे की दुसऱ्या कोणत्या तरी मजल्यावर. तो डोनावन व्रट्स होता एक तरुण सुरेख व्यक्ती एक लुथरन ज्याने नुकतेच आपले जीवन ख्रिस्ताला दिले होते व आत्म्याने भरलेला होता.
व्हेरी हंबल जर्मन बॉय About 30 years old, family, 2-3 little children.
फारच नम्र जर्मन मुलगा, सुमारे 30 वर्षे वयाचा, कौटुंबिक, 2 किंवा 3 लहान लेकरे होती. तो खाली तुसानमध्ये आला केवळ माझा शेजारी होण्यासाठी, जेथे 300 किंवा 400 जण शेजारी बनण्यासाठी स्थलांतर करून आले. तेव्हा तो व खूपच आनंदी आहे अशा प्रकारचे शेजारी मला मिळाले. ते माझ्या मागोमाग अगदी दक्षिण आफ्रिकेपर्यंत आले व सगळीकडे स्वभावतून केवळ माझ्या जवळ येण्यासाठी व पाहण्यासाठी माझ्या बरोबर व माझ्या बरोबर राहण्यात प्रभूचे सुख उपभोगण्यात. इतकी नम्र व्यक्ती मी त्याचे जास्त परीक्षण कधीच केले नाही. नक्कीच ज्या लोकांना मी ओळखतो व संबंधित आहे तो केवळ माझ्या स्वतःच्या भावा बहिणी सारखे आहेत. मी त्यांचे निरीक्षण करतो व जर मला वाटले की ते मार्गाच्या बाहेर ते जात आहेत तर मी त्यांना बाहेर एका बाजूला नेतो व त्यांच्याशी बातचीत करतो, कारण मी त्यांच्यावर प्रेम करतो. आम्ही गौरवात एकत्र राहू इच्छितो. व कधीतरी कदाचित सभांमध्ये तुम्हाला वाटते मी कठोरपणे बोलतो, ते त्यापासून नाही, ते ह्यामुळे नाही की मी तुमच्यावर प्रेम करीत नाही, परंतु ते माझ्या हृदयापासून येते, कारण मी ते फक्त अशाच प्रकारे आवश्यक करू शकतो. तिथे केवळ एकच मार्ग आहे परमेश्वराची सेवा करण्याचा व तो आहे व आम्ही त्याच्या मार्गात राहणे आवश्यक आहे. आमचे काय विचार आहेत याला काहीच महत्व नाही, केवळ त्याचा मार्ग. व माझ्या लक्षात आले की डोनावन त्याच्या कानाची उजवी पाळी सुजलेली होती, कदाचित 3 पट मोठी नेहमीपेक्षा व खूपच लाल दिसत होती. ठीक असा विचार करीत की कदाचित ते काही दिवस वाळवंटात राहिल्यामुळे जेथे आम्ही होतो ते कदाचित निवडुंगाचा काटा त्याच्या कानाला लागल्यामुळे असेल, परंतु त्याच्या हातात हात धरल्यानंतर मला आढळून आले की तो कॅन्सर होता. म्हणून मी डोनावनला म्हणालो, मी म्हणालो डोनावन तुला आहे किती का झाला ते तुझ्या कानावर आहे, केवळ त्याचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी, जणू काही मी जाणत नाही असे. मी म्हणालो ते किती वेळपासून तेथे आहे, डोनावन तो म्हणाला भाऊ ब्रॅनम सुमारे 6 महिने, तो म्हणाला. मी म्हटले तू ते मला का सांगितले नाहीस, तो म्हणाला हो तुम्ही फारच व्यस्त होता, हे पाहून म्हणाला मला ते करायची इच्छा नव्हती. तो म्हणाला मी असा विचार केला कदाचित कधीतरी प्रभू तुम्हाला सांगू शकेल. म्हणून मी म्हणालो तुला जाणीव आहे ते काय आहे याची, तो म्हणाला मला चांगलीच कल्पना आहे. मी म्हणालो ते बरोबर आहे. व दुसऱ्या सकाळी त्यापेक्षा अधिक नाही, त्या मुलाचा हात धरून दुसऱ्या सकाळी तेथे एक सुकलेला डाग सुद्धा त्याच्या कानावर नव्हता. ते संपूर्णपणे बरे झाले होते.
So many times we press and trying to get to this, that, or see, it's these signs shall follow the believer.
कित्येक वेळा आपण जोर लावतो हे ते मिळवण्यासाठी किंवा पहा ते आहे, परंतु ही चिन्हे विश्वास धरणाऱ्यांबरोबर असतील. तेथे असे म्हटलेले नाही जर ते रोग्यांसाठी प्रार्थना करतील, जर ते रोग्यांवर हात ठेवतील तर ते बरे होतील. आमच्याकडे विश्वास असला पाहिजे आमच्याकडे स्वतःकडे जे काही आपण करतो त्यामध्ये.
All right. So now Donovan is probably here. You'll meet him. He'll be here. If he isn't here this morning on some of the floors, you'll meet him. He'll know the testimony.
ठीक आहे. तेव्हा आता डोनावन बहुत करून येते आहे. तुम्ही त्याला भेटाल. तो इथे येईल. तो या सकाळी येथे असेल दुसऱ्या कोणत्या तरी मजल्यावर. तुम्ही त्याला भेटाल व तो साक्ष जाणतो.
And what more could I say? I believe the Luke or John once said, the world couldn't contain the books that could be written of what he's done among the people in this last day.
व मी अधिक काय बोलू शकेन. मला वाटते लूक किंवा योहान त्यापैकी एक जण म्हणाला, जग सामावू शकत नाही, मावू शकत नाही. या पुस्तकात जे लिहिले जाऊ शकत नाही, जे काही त्याने या शेवटल्या दिवसात त्याच्या लोकांमध्ये केले.
How 16 healed alcoholics delivered by the thousands of them and all kinds of diseases and afflictions.
कशा प्रकारे रोगी बरे झाले, मद्यपी मुक्त केले गेले ते हजारोंच्या संख्येने व सर्व प्रकारच्या पीडा व रोग.
Now you out in radio land as well as here, I'm holding here now a great handful of requests that's come in by the phone this morning, constantly ringing since we've been here.
आता तुम्ही जे रेडिओवर असणारे त्याचप्रमाणे जे येथे आहेत, मी येथे आता मोठ्या संख्येने विनंत्या धरून आहे ज्या ह्या सकाळी फोनच्या द्वारे आल्या. फोन सतत वाजत होता जेव्हा पासून आम्ही येथे आलो आहोत.
And, so we, 196 requests has come in this morning by the phone since we've been here.
व म्हणून आम्ही 196 विनंत्या या सकाळी आल्या आहेत फोनच्या द्वारे जेव्हापासून आम्ही येथे आहोत.
So let us join in prayer now as each one, wherever you are, out in the land, lay your hands on one another if you're believers. If not, lay your hand upon the Bible or something out there while we pray here and there.
तेव्हा आपण आता प्रार्थनेत सहभागी होऊया. या जसे प्रत्येक जण जेथे कोठे तुम्ही असाल, बाहेरच्या ठिकाणी असलेले तुम्ही आपले हात एकमेकांवर ठेवा. जर तुम्ही विश्वासू असाल, जर नसाल तुमचा हात बायबलवर ठेवा किंवा बाहेर तेथे काहीतरी. ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करीत असताना इकडे व तिकडेही प्रिय स्वर्गीय पित्या, डोनावन ग्रेट्सची ही छोटीशी साक्ष केवळ हजारोंपैकी एक आहे. प्रभु, की तू किती कृपाळू आहेस. मी विनंती करतो की तू दोन्हीकडे येथे व रेडिओवर ऐकणाऱ्यांच्या लोकांच्या हृदयात खाली पाहशील व त्यांच्यापैकी प्रत्येक जण बरा केला जाऊ दे. दुष्ट त्यांना सोडून जाओ व ते त्यांच्या सर्व पिढ्यांपासून मुक्त केले जाओ. मंजूर कर पित्या, येशू ख्रिस्त तुझा पुत्र याच्या नावात आम्ही मागतो. आमेन. प्रभु तुझे आभार.
Well, You're just told that we got to vacate the building in about 12, 14 minutes or something. And the management said it's on the other floor, then you can't serve any meals.
ठीक या सकाळी येथे तीन वेळा मी वर आलो व तुम्ही जाणता नुकतेच असे सांगितले गेले की आम्ही ही इमारत सुमारे 12-14 मिनिटात किंवा काहीतरी तसेच खाली करणे भाग आहे व व्यवस्थापक मंडळाने सांगितले जो कोणी त्या दुसऱ्या येथे मजल्यावर आहेत तेथे ते भोजन देऊ शकत नाही. आमचा भोजनाचा समय लांबवला गेला आहे. आमच्याकडे पुष्कळ मालिका आहेत तुम्ही जाणता.
So we're very, very glad that we've had this great spiritual gastronomical jubilee, you know, I would call it, this morning, here with this fine bunch of men.
तेव्हा आम्ही फार फार आनंदित आहोत. आम्ही ही महान आत्मिक जेवणाची मेजवानीचा महोत्सव साजरा केला. मी ह्या गोष्टी असे म्हणतो ह्या सकाळी येथे आमच्या बरोबर सुरेख व्यक्तींचा गट आहे. मला त्याचा उल्लेख करणे आवडेल की आम्ही आहोत सभा पुन्हा दुपारी एम्बेसी हॉटेल येथे असतील. आता आम्ही तेथे आजाऱ्यांकरिता प्रार्थना करू व परमेश्वर आमची भेट घेईल अशा अपेक्षा करीत.
I've come to put in my part, my ministry, into making all that we can this meeting to be a success.
व मी माझा भाग त्या देण्यासाठी आलो आहे. माझी सेवा ह्या सभा संपूर्णपणे यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्व जे काही करू शकू.
Not a success because it's our meeting, but a success of people finding Jesus Christ. That's the success.
यशस्वी ह्यासाठी नाही की त्या आमच्या सभा आहेत म्हणून, परंतु लोकांना ख्रिस्त सापडावा म्हणून यशस्वी करणे तेच यश आहे.
Any meeting, no matter how much we praise God, how many great things that we see Him do, how many times He speaks to us in the Spirit, and so forth, unless there's something accomplished, some souls brought into the kingdom.
कोणत्याही सभा कितीही आम्ही प्रभूची स्तुती करतो काहीतरी महान गोष्टी त्याला करताना आम्ही पाहतो. किती वेळा तो आमच्याशी आत्म्यामध्ये बोलतो इत्यादी इत्यादी याला महत्व नाही. जोपर्यंत तेथे काहीतरी आम्ही प्राप्त करतो काही आत्मे परमेश्वराच्या राज्यात आणले जातात. व भाऊ शकारियन यांनी नुकतेच आता एक खरे विधान केले. केवळ आता ज्या दिवसात आम्ही राहत आहोत त्याबद्दल त्याला काय वाटले मी ते माझ्या संपूर्ण हृदयानिशी ते विश्वास करतो की आम्ही केवळ समयाच्या समाप्तीच्या काळात राहत आहोत निव्वळ त्यामध्ये सायंकाळच्या छायेमध्ये.
And when we see things taking place the way they are today, why, it's hard telling what another generation would bring.
Surya khupach pude gela ahe va ammi ya goshti ghadtana pahat ahot ja prakare tya aaj ahet ka hi pharach kathin ahe sangne ki dusri pidhi kay bhavishyat annar ahe.
Few days ago, just let me give you a little inside something. They made an analysis throughout Arizona, where I live, of all the schools that gave the children unknowingly to them a mental test.
काही दिवसांपूर्वी मला केवळ काही आतील गोष्टी तुम्हाला सांगू द्या. त्यांनी संपूर्ण एरिझोना मधून विश्लेषण केले सर्व शाळांचे जेथे मी राहतो. त्यांनी मुलांना त्यांच्या न कळत बुद्धीची चाचणी दिली.
And guess what, including high schools and grammar school, there was 80% of the children suffering with mental deficiency.
व अंदाज बांधा की काय उच्च माध्यमिक शाळा व प्राथमिक शाळा दोघांचा समावेश आहे. त्यामध्ये 80% मुले बौद्धिक कमतरतेमुळे दुःख सोसत आहेत.
70% of them were television watchers. The evil that just slipped up on us and we wonder why it comes.
त्यांच्यापैकी 70% दूरदर्शन बघणारे होते. पहा, दुष्टात्मे ते आमच्या न कळत आले आहेत व आम्ही नाही. तुम्हाला नवल वाटले ते काय येतात? तुम्ही परमेश्वराचा आवाज ऐकू शकता, त्याच्या विरोधात ओरडत आहे व तरी सुद्धा येथे आम्ही पाहतो की त्या जाळ्यात आम्ही अडकले जात आहोत. तुम्हाला काहीतरी धक्कादायक मला देऊ द्या. पहा, जे सर्व मला प्रभू प्रभू म्हणतात ते सर्वच आत जाणार नाही, परंतु जो माझ्या पित्याची इच्छा पूर्ण करतो त्याची इच्छा त्याचा शब्द.
We can be ever so religious, have great time shouting, jumping in these meetings which were.
आम्ही इतके धार्मिक असू शकतो, महान समय घालवतो, जयघोष उड्या मारणे या सभांमध्ये आम्हाकडे असू शकते जे आम्ही आहोत. नाही, मी टीका करू इच्छित नाही, परंतु परमेश्वराच्या प्रति माझे एक कर्तव्य आहे व ते कर्तव्य आहे प्रामाणिक राहणे व जे काही तो मला बोलण्यास सांगतो ते मी बोलावे. व मी आहे, मी निश्चितच कॅलिफोर्निया शाखेचा फारच कृतज्ञ आहे ज्यांनी माझ्या मतांसहित माझ्या बरोबर सहन केले. जर मी माझे मत प्रचार करीत नाही तर मी एक ढोंगी आहे व आता मी तुमच्या बरोबर इमानदार सुद्धा नाही. व जर मी तुमच्या बरोबर इमानदार राहू शकत नाही तर मी परमेश्वराबरोबर कसे काय इमानदार राहीन, कारण मी तुम्हाला पाहतो व तुमच्याशी बोलतो. आम्ही परमेश्वराबरोबर सुद्धा तसे करतो, परंतु आम्ही एकमेकाबरोबर खरोखर प्रामाणिक व इमानदार असायला पाहिजे. आम्ही निश्चितच एका भयंकर युगात आहोत. व तुम्ही कधी थांबलात का? मला तुम्हाला थोडेसे केवळ एक छोटेसे विश्लेषण देऊ द्या. जे सर्व मला पृथ्वीवर प्रभू प्रभू म्हणतात तेथे प्रवेश करणार नाहीत, परंतु तो एक जो माझ्या पित्याची इच्छा पूर्ण करतो.
Jesus said on earth, man shall not live by bread alone, but by every word. Every word, not just at now and then a word, but by every word.
येशू म्हणाला, पृथ्वीवर मनुष्य केवळ भाकरीने जिवंत राहणार नाही, परंतु प्रत्येक शब्द केवळ कधीतरी नव्हे, एक शब्द नव्हे, परंतु प्रत्येक शब्द.
It was one word. Misbelief by God's of God's commandments that caused death, sorrow, and every sickness and heartache. To miss God's word, one word.
एक शब्द होता ज्यावर अविश्वास ठेवला गेला परमेश्वराच्या आज्ञांपैकी, तो मृत्यूस कारणीभूत ठरला. दुःख व प्रत्येक आजार व हृदयाचे दुखणे परमेश्वराचा शब्द चुकणे, एक शब्द.
If he'd taken the human race into death, misbelieving one word, surely, but he said it would happen. Satan said, surely it won't, but it did. So we've got to keep every word of God.
जर त्याने मानव जातीला मृत्यूमध्ये घेतले एका शब्दावर अविश्वास ठेवल्यामुळे, निश्चितच, परंतु तो म्हणाला असे घडेल. सैतान म्हणाला नक्कीच तसे होणार नाही, परंतु तसेच घडले. म्हणून आम्हाला परमेश्वराचा प्रत्येक शब्द पाळलाच पाहिजे. आणि जर मानव व ही सर्व दुःखे व गोष्टी ज्या मानव जातीवर आल्या चुकीचा अर्थ लावल्यामुळे किंवा एका शब्दावर अविश्वास ठेवल्यामुळे एक चुकल्याने आम्ही कसे काय परत जाऊ शकतो. जर त्याला ही सर्व किंमत मोजावी लागली त्याच्या स्वतःच्या पुत्राच्या जीवनाची सुद्धा. पुष्कळांना बोलावले आहे, थोड्यांना निवडलेले आहे. पुष्कळांना बोलावलेले आहे, थोड्यांना निवडलेले आहे. मी यातून एक शास्त्र भाग घेऊ शकत नाही, परंतु आमच्याकडे समय नसल्याने, परंतु केवळ थोडेसे तुमच्या बरोबर सोडण्यासाठी. आपण याचा विचार करूया. मी एक दिवस भाऊ शकारियन बरोबर गेलो जेथे ते कळपाचे संकरण करीत होते. व मी प्रयोगशाळेत पाहिले जेथे भाऊ शकारियन मला आत घेऊन गेले व त्यांनी बैलाच्या विर्यामध्ये एक छोटेसे यंत्र साधन बुडवले, एक जुळवणारी नळी, व त्यामध्ये शुक्राणूचा एक घोळका घेतला व तो ह्या काचेच्या खाली ठेवला जिने त्यांना शेकडो पटीने मोठे करून दाखवले. व तिथे त्या विर्यामध्ये छोटे जीवाणू उड्या मारत होते जे आम्ही जाणतो की जीवाणू पुरुषापासून येतात व अंडे स्त्री पासून येते.
And I asked the chemist there, I said, what's that making that little jump like? And he said, that's little bulls and calves. See?
व मी तेथे असलेल्या रसायन शास्त्रज्ञाला विचारले. मी म्हटले, ते काय आहे जे अशा प्रकारे उड्या मारित आहेत? तो म्हणाला, ते आहेत छोटे बैल व वासरे. समजले?
I said, in that little drop? He said, yes.
व मी म्हणालो, त्या छोट्याशा थेंबामध्ये? तो म्हणाला, होय. मी म्हटले, तर मग संपूर्ण विर्यामध्ये 10 लाख भर असतील? तो म्हणाला, हो होय. समजले? मी जवळून निरीक्षण केले.
There's one egg waiting for one germ out of that million. And there's no one can tell which germ that is or which egg that is.
आता जेव्हा ही महान गोष्ट घडते तेथे एक अंडे वाट पाहत असते एका जीवाणूची जे 10 लाखांमधून बाहेर येते. व ती गोष्ट एकच जण सांगू शकतो की तो कोणता जीवाणू असेल किंवा ते कोणते अंडे असेल.
If you watch the natural birth, it's more of a mystery than the virgin birth.
जर तुम्ही नैसर्गिक जन्माचे निरीक्षण केले तर ती गोष्ट कुमारी जन्म देते त्यापेक्षा कितीतरी अधिक गूढ आहे.
Because in the sperm, there's one in there that's predestinated to live, and the rest of them will die.
कारण या वीर्यामध्ये त्यामध्ये तिथे एकालाच अगोदरच ठरवून ठेवलेला असतो जगण्यासाठी व त्यांच्यापैकी उरलेले मरून जातील. व जो पहिल्यांदा भेटतो तो नाही तर जो पहिल्यांदा अंड्याबरोबर एकत्र होतो तो आहे. ते अंडे वीर्याच्या मागच्या बाजूपासून वर येऊ शकते किंवा वीर्याच्या मध्यभागी. जीवाणू सुद्धा तसेच करू शकतो. ते अंडे तो जीवाणू अंड्यामध्ये रांगत जातो व त्याची छोटी शेपटी गळून पडते व तिथून पाठीच्या कण्याची सुरुवात होते. तिथे केवळ एकच असतो त्या संपूर्ण 10 लाखांमधून जो ती गोष्ट घडवतो, फक्त एकच, व ती गोष्ट कुठल्या तरी अज्ञात शक्तीने निश्चित केलेली असते जे मानवाला ठाऊक नसते. तरीही तुम्ही आहात सर्व सारखेच. या जीवाणूंपैकी प्रत्येक जण केवळ सारखाच असतो. तीच गोष्ट प्राण्यांमध्ये आहे, तीच गोष्ट मानवामध्ये आहे. ते निश्चित केलेले असते तो मुलगा असणार आहे की मुलगी, लाल केसांची की काळ्या केसांची किंवा आणखी काय, ते परमेश्वराद्वारे निश्चित केलेले असते. ते सर्व दिसायला सारखेच नैसर्गिकरित्या तेथे त्यामध्ये एक असतो जो जीवनाकरिता ठरवलेला असतो. 10 लाखांमध्ये एक, तरी सुद्धा त्यांच्यापैकी सर्व सारखेच दिसतात.
When Israel left Egypt, there was approximately 2 million people left at the same time.
जेव्हा इस्रायलाने मिसर देश सोडला तेथे जवळजवळ 20 लाख लोकांनी एकाच वेळी प्रयाण केले.
Every one of them heard the message of a prophet. Every one of them saw the pillar of fire. Every one of them was baptized to Moses in the Red Sea.
त्यांच्यापैकी प्रत्येकाने संदेशाचा संदेश ऐकला, त्यांच्यापैकी प्रत्येकाने अग्नीचा स्तंभ पाहिला, त्यांच्यापैकी प्रत्येकाचा मोशेमध्ये तांबड्या समुद्रामध्ये बाप्तिस्मा झाला. त्यांच्यापैकी प्रत्येकाने आत्म्यामध्ये जयघोष केला, खंजिरी वाजवल्या, किनाऱ्यावर मिरियम बरोबर वर आणि खाली ते नाचले जेव्हा मोशेने आत्म्यामध्ये गीत गायले. त्यांच्यापैकी प्रत्येक जण त्याच आत्मिक खडकातून प्याले. त्यांच्यापैकी प्रत्येक जण रोज रात्री ताजा मान्ना खाल्ला. त्यांच्यापैकी प्रत्येकाने, परंतु तेथे 2 होते जे वचनदत्त देशामध्ये गेले, 10 लाखांमधून 1.
What was the test? They all drink in the same rock. They all eat the same spiritual manna as we're eating this morning. But the word test proved it.
कोणती परीक्षा होती? ते सर्व एकाच खडकातून प्याले. त्या सर्वांनी तोच आत्मिक मान्ना खाल्ला जो आज सकाळी आम्ही खात आहोत. परंतु शब्दाच्या कसोटीने त्यांना शाबित केले.
When it came to the time of Kadesh Barnea, when they started over into the promised land, and they could not go over till they was tested by the word.
जेव्हा तेथे कादेश बार्नियाचा समय आला, जेव्हा तेथे वचन देशाकडे कूच करण्यास सुरुवात केली व ते पलीकडे जाऊ शकले नाही जोपर्यंत त्यांची शब्दाद्वारे कसोटी केली गेली. व ते दुसरे सर्व 10 जण परत आले व म्हणाले, आम्ही ते करू शकत नाही. ते लोक याप्रमाणे आहेत, आम्ही त्यांना टोळा समान आहोत. त्यांचे मोठे तटबंदी शहर आहे, विरोध फारच मोठा आहे. परंतु यहोशुआ व कालेब यांनी लोकांना शांत केले. ते म्हणाले, आम्ही ते करण्यापेक्षा अधिक लायक आहोत. का? परमेश्वर म्हणाला, वचनदत्त देश, त्यांनी सोडण्यापूर्वीच मी तुम्हाला देश दिलेला आहे, मी तो तुम्हाला दिलेला आहे, तो तुमचा आहे, परंतु तेथे प्रत्येक 10 लाखांमधून एकच होता. तेथे अंदाजे 50 कोटी आज या ख्रिस्ती जगात ख्रिस्ती म्हणून घेणारे लोक आहेत व प्रत्येक दिवशी एक पिढी संपते.
And now, what if the rapture would come today, and 500 people universally would be taken in the rapture? You'd never know or even see in the paper them going.
व आता जर आज रॅप्चर झाले व 500 लोक जगातून रॅप्चर मध्ये उचलले गेले, तुम्हाला ते कधीच कळणार नाही किंवा वर्तमानपत्रात दिसणार नाही. ते गेले तर व प्रभूचे आगमन हे गुप्त आगमन आहे. तो येईल व चोरून घेऊन जाईल. ती संख्या इतकी कमी असेल.
When the disciples asked Jesus, why does the scribe say that Elias must first come? He said he's already come. And you never knew it.
तो पर्यंत ते केवळ असे असेल त्या दिवसात जेव्हा शिष्यांनी येशूला विचारले, शास्त्री असे का म्हणतात की एलिया प्रथम येणे आवश्यक आहे, तो म्हणाला तो अगोदरच आलेला आहे व तुम्हाला ते कळलेच नाही.
Did you ever think what the people did? They went right on believing that Elias was coming. And he was right among them, and they didn't know it.
तुम्ही कधी विचार केला का की लोकांनी काय केले? ते सरळ विश्वास करीत गेले की एलिया येणार आहे व तो अगदी त्यांच्या मध्ये होता व त्यांना ते ठाऊक नव्हते.
So will it be in the coming of the Son of Man. He'll do with you just the same thing.
तेव्हा मनुष्याच्या पुत्राच्या आगमनाच्या वेळी असेच होईल. ते त्याच्या बरोबर निव्व तीच गोष्ट करतात.
The Spirit of God is here. Well, what are we going to do with it? Are we going to eat manna and so forth and not continually move up as we grow?
तो परमेश्वराचा आत्मा येते आहे. ठीक, आम्ही त्याच्याशी काय करणार? आम्ही माना खाणार आहोत का व इत्यादी इत्यादी व सतत हालचाल करणार नाही का जसे जसे आम्ही वाढत जाऊ?
Did you ever notice a seed, as Reverend Tipps was speaking a few moments ago, that a seed goes into the ground? Many seeds are there in the ground.
तुम्ही कधी एका बीजाचे निरीक्षण केले काय? जसे रेव्हरंड पिट्स थोड्या वेळापूर्वी बोलत होते व कशा प्रकारे एक बीज जमिनीमध्ये जाते. पुष्कळ बीजे तेथे जमिनीत आहेत.
When God moved upon the water with the light, and light brought forth the first presence of God, spoken light.
जेव्हा परमेश्वराचा आत्मा जलावर प्रकाशाबरोबर तळपत राहिला व प्रकाशाने पुढे आणले, परमेश्वराची पहिली उपस्थिती बोललेला प्रकाश परमेश्वराच्या वचनाद्वारे आला व फक्त परमेश्वराचा शब्दच ही एक अशी गोष्ट आहे की जी अजूनही प्रकाश घेऊन येते.
And when the waters went back, the seed is already in the earth. And the light only brought forth the seeds that remained with germ in them. Come forth. God making his creation.
पण जेव्हा पाणी परत आले, बीज अगोदरच जमिनीमध्ये होते. प्रकाशाने केवळ बीजे बाहेर आणली जे आपल्या मध्ये जीवाणू सहित राहिले होते. बाहेर आले, परमेश्वर त्याची सृष्टी बनवत होता.
Now on Easter morning there was another light struck the earth when the Holy Spirit was given. And it's given to bring life to those seeds that God by his foreknowledge knew that would be here on the earth.
व आता ईस्टरच्या सकाळी तिथे एक दुसरा प्रकाश होता जो पृथ्वीवर थडकला जेव्हा पवित्र आत्मा दिला गेला व तो प्रकाश आणण्याकरिता दिला होता त्या बीजांकरिता ज्यांना परमेश्वराने त्याच्या पूर्व ज्ञानाद्वारे जाणले होते की ते तेथे पृथ्वीवर असतील. जसे त्याला ठाऊक होते पहिले नैसर्गिक बीज, त्याला ठाऊक आहे कुठे आहे आत्मिक बीज.
Your body was laying here right down on the earth when God first brought the earth into existence. We are part of the earth. We were laying there.
तुमचे शरीर तेव्हा अगदी येथेच पृथ्वीवर पडून होते जेव्हा परमेश्वराने प्रथम पृथ्वीला अस्तित्वात आणले. आपण पृथ्वीचा एक भाग आहोत. आम्ही तेथे पडून होतो. व त्याच्या पूर्व ज्ञानाच्या द्वारे त्याला तंतोतंत ठाऊक होते त्याच्यावर कोण प्रीती करील ते व कोण त्याची सेवा करील व कोण करणार नाही.
If it doesn't, then he isn't God. He can't be God without being infinite. And if he's infinite, he knows all things.
त्याचे पूर्वज्ञान ते सांगते. जर ते सांगत नाही तर मग तो परमेश्वर होऊ शकत नाही. तो अमर्यादित असल्याशिवाय परमेश्वर होऊ शकत नाही. व जर तो अमर्यादित आहे तो सर्व गोष्टी जाणतो.
So you see people making their blunders. They stumble at it, they run at it, they think this and that. But it doesn't work right. We see it.
तेव्हा तुम्ही पाहता की लोक त्यांच्या घोड चुका करीतच आहेत. ते त्यावर अडखळून पडतात. ते त्यापासून भरकटत जातात व ते विचार करतात हे आणि ते. परंतु ते योग्य रीत्या कार्य होत नाही. आम्ही ते पाहतो.
But there is a working right. That's to find God's perfect will and stand in it. What God calls you for.
परंतु ते योग्य रीत्या कार्य होत आहे ते हे की परमेश्वराची सिद्ध इच्छा शोधणे व त्यामध्ये स्थिर होणे. जे काही करण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला पाचारण केले आहे.
As Brother Jack said a few moments ago, about down here at the Persian Square, all the confusion, one this way and one that way, and about the theologians and so forth, that you want to know some theology, go down there.
जसे भाऊ जॅक यांनी थोड्याच वेळांपूर्वी सांगितले खाली पर्शियन चौकात येथे घडलेल्या सर्व गोंधळाबद्दल, एक ह्या दिशेने व एक त्या दिशेने व देवशास्त्र अभ्यासकांबद्दल व इत्यादी इत्यादी, की जर तुम्हाला देवशास्त्रांसंबंधी जाणून घ्यायचे असेल तर तेथे खाली जा.
It's a conglomeration of a modern day world in Babylon.
मला वाटते की ते निव्वळ लंडन मध्ये असलेल्या हायडी उद्यानामध्ये आहे त्याप्रमाणे. मी तिकडे होतो. प्रत्येकाजवळ त्याची स्वतःची कल्पना होती. ती अशी आहे ते आधुनिक जगात असलेल्या बाबेलच्या एकत्रित झालेल्या ढिगाप्रमाणे आहे.
But did you notice as Brother Pitts went on with his lovely message this morning to us, as he began to walk out of the park, there he found a little Easter lily.
परंतु तुम्ही निरीक्षण केलेत का जेव्हा आज सकाळी आम्हाला भाऊ पिट्स त्याच्या सुंदर संदेशाला प्रचार करीत गेला, जसे तो उद्यानाच्या बाहेर चालण्यास त्याने सुरुवात केली, तेथे त्याला एक ईस्टरचे छोटेसे कमळ सापडले.
In the midst of all the confusion, as he brought it to us, it had no way to say yes or no. It was a life of God shining in it. In the midst of all the confusion.
या सर्व गोंधळांच्या मध्ये जसे त्याने ते आमच्याकडे आणले, त्याला होय किंवा नाही म्हणण्याचा कोणताच मार्ग नव्हता. त्यामध्ये परमेश्वराचे जीवन प्रकाशित होते या सर्व गोंधळांच्या मध्यभागी. ते तिथे होत त्याच्या स्वतःच्या तेजांमध्ये, कारण परमेश्वराने त्याला तिथे असण्याकरिता ठरवून टाकले होते. सर्व संघर्षाच्या मध्यभागी कोणीही ते लक्षात घेत नव्हते. त्यांनी त्या गोष्टीचा आत्मिक संबंध जाणून घेतला नाही.
So is it today amongst all of our great gatherings and groups and churches and denominations and so forth. One pulling this way, we must be Baptist, we must be Presbyterian, we must be this, that, the other.
व आज सुद्धा आमच्या सर्व महान एकत्रित होण्यामध्ये व गटांमध्ये तसेच आहे व मंडळांमध्ये व व संप्रदायांमध्ये इत्यादी इत्यादी एक ह्या बाजूला खेचत आहे, आम्ही बॅप्टिस्ट असायला पाहिजे किंवा प्रेस्बिटेरियन हे ते किंवा दुसरे काहीतरी असायला पाहिजे.
In the midst of all of it, there is a growing power. There is a power of God right among us being raised up in the midst of all of us.
या सर्व गोष्टींच्या मध्ये तेथे एक फूल वाढत होते, तिथे एक परमेश्वराचे सामर्थ्य अगदी आमच्या मध्ये आहे, आमच्या सर्वांच्या मध्ये ते वर उठवण्यात आले आहे.
Let's just stop and behold it a few minutes and watch it this week and see it unfold right before us. We believe God will do it, don't you?
आपण केवळ थांबूया व ते थोड्या मिनिटाकरिता पाहूया व ते ह्या आठवड्यामध्ये निरीक्षण करा व ते आमच्या समोर कशा प्रकारे उघडले जाते ते पहा. आम्ही विश्वास करतो परमेश्वर ते करील. तुम्ही विश्वास करता की नाही? मला वाटते की आपण खालच्या मजल्यावर आतापर्यंत असायला पाहिजे होतो. तेव्हा आपण प्रार्थना करूया आमच्यापैकी प्रत्येक जण.
Dear God, when we bow our heads in thy presence, we feel that we are so insufficient to ask, but you promised us that if we would come, you would not turn us down.
प्रिय परमेश्वरा, जेव्हा आम्ही आमची मस्तके तुझ्या उपस्थितीत झुकवतो, आम्हाला जाणीव होते की आम्ही विचारण्याकरिता खूपच अपुरे आहोत. परंतु तू अभिवचन दिले आहेस की जर आम्ही आलो तर तू आम्हाला निराश करणार नाहीस.
These rude statements that's just been made by no means to be a doctrine, one out of a million, but just to kind of remember.
ही कठोर विधाने जी नुकतीच केली गेली ती एक सिद्धांत होण्याकरिता मुळीच नाही, 10 लाखात एक, परंतु केवळ आम्ही स्मरण करावे म्हणून.
Or you said, straight is the gate, and narrow is the way that leadeth unto life, and few there will be that'll find it. For many are called, but few are chosen.
कारण तू म्हणाला, दरवाजा अरुंद आहे, मार्ग संकुचित आहे जो जीवनाकडे घेऊन जातो, व तेथे फारच थोडे असतील ज्यांना तो सापडेल. कारण बोलावलेले पुष्कळ आहेत व निवडलेले थोडकेच आहेत.
ओ इटर्नल फादर, सेंड द गॉस्पेल लाइट अक्रॉस दिस सिटी टू दिस कमिंग वीक ऑफ कन्वेंशन.
हे सार्वकालिक पित्या, सुवार्तेचा प्रकाश या शहरभर पाठव या आठवड्यात होणाऱ्या या संमेलनाच्या द्वारे.
And if there be any seed, somehow by your own great wise providence, like trying to illustrate it in the spurn of the male and female, may they roll into the convention. May the Holy Spirit give them life.
व जर तिथे काही बीज असेल, कसेही करून तुझ्या महान ज्ञानाच्या आगाऊ तरतुदीद्वारे, जसे पुरुष व स्त्रीच्या वीर्यामध्ये असलेल्या गोष्टी स्पष्ट करण्याचा प्रयत्न करीत ते या संमेलनामध्ये आणले जाओत, तो पवित्र आत्मा त्यांना प्रकाश देव. आम्हाला जाणीव होते की काळ आम्ही विचार करतो त्यापेक्षा उशीर झालेला आहे.
Maybe there is something here that could be done that would help the people or catch that last sheep.
आम्ही प्रार्थना करतो परमेश्वरा की जसे आम्ही येथे येतो केवळ विश्वास ठेवीत की येथे काहीतरी असे आहे जे केले जाईल ज्यामुळे लोकांना सहाय्य मिळेल किंवा ते शेवटचे मेंढरू पकडण्याकरिता.
We know when the sheep fold is full, then the shepherd will close the door.
आम्ही जाणतो ज्या वेळा मेंढवाडा पूर्ण भरला जाईल त्यानंतर मेंढपाळ दरवाजा बंद करील.
As it was like in the days of Noah, when the last member of the family was brought in, God closed the door.
जसे ते नोहाच्या दिवसांमध्ये होते, जेव्हा त्या कुटुंबाचा शेवटचा सदस्य आत आणला गेला. परमेश्वराने दरवाजा बंद केला.
And they beat and pounded, but it was too late. Dear God, they had the opportunity. You said, I am that door to the sheepfold.
आणि त्यांनी ठोठावले व ठोशांचा भडीमार केला, परंतु त्याकरिता आता खूपच उशीर झाला होता. प्रिय परमेश्वरा, त्यांना सुसंधी दिली गेली होती. तू म्हणालास, मी मेंढवाड्याचा दरवाजा आहे. व त्या कवीचे गीत कशा प्रकारे मनावर प्रतिक्रिया उमटवते. 99 तुला पुरेसे नाहीत काय? परंतु नाही, तेथे एक अजूनही होता.
He might be a little black sheep, or he might be a little nobody, might be the little her, he. We don't know where they are, but that last one must come in, and then the door will be closed.
ते कदाचित एक लहान काळे मेंढरू असू शकेल, किंवा तो कदाचित कोणीच नसू शकेल. कदाचित छोटीशी ती किंवा तो, आम्ही जाणत नाही ते कोठे असतील ते, परंतु तो शेवटला आत येणे आवश्यक आहे व त्यानंतरच दरवाजा बंद केला जाईल.
Oh, God, who knows all things, search our lives this morning and send us wherever that we could go, that we might find that last one, that the door will be closed and the shepherd inside with the sheep. Grant it, Lord.
हे परमेश्वरा, जो तू सर्व गोष्टी जाणतोस, आज सकाळी आमच्या जीवनाचा शोध घे व जेथे कोठे आम्ही जाऊ शकू तेथे आम्हाला पाठव, की ज्यामुळे आम्हाला ते शेवटचे सापडू शकेल, की तो दरवाजा बंद केला जाईल व मेंढपाळ मेंढरांबरोबर आत राहील. हे मंजूर कर प्रभू.
If that one that's supposed to come in, all the Father has given me, will come to me, and no man can come except my Father has drawn him.
जर तो एक आज येथे असेल, जर तो जो एक आत येणारा असेल, जे सर्व माझ्या पित्याने मला दिले आहेत ते माझ्याकडे येतील, व कोणीही मनुष्य माझ्याकडे येऊ शकत नाही जोपर्यंत पित्याने त्याला आकर्षित केलेले नाही.
If there be a tug or a little feeling that this might be the hour for somebody here in this audience, here or downstairs or wherever they may they answer, yes, Lord.
वर जर तिथे खेचणे असेल किंवा छोटीशी भावना की हीच खटका कदाचित असेल या येथे प्रेक्षकात असलेल्या कोणातरी साठी, येथे किंवा खालच्या मजल्यावर किंवा ते कोणीही असतील, ते तुला उत्तर देवो. होय प्रभु.
I am that little wandering one that's wandered away. It's fallen off all my life. I felt that I should come, but today I'm hanging on the side of the feet. I can't go up or down. I can go nowhere.
मी आहे तो छोटासा भटकलेला, जो मार्गापासून भटकला व त्या विरुद्ध झगडा केला माझ्या सर्व जीवनभर. मला वाटले की मी यायला पाहिजे, परंतु आज मी पराभवाच्या बाजूला लटकत आहे. मी वर जाऊ शकत नाही किंवा खाली मी कोणत्याच मार्गाने जाऊ शकत नाही.
Oh, may the great shepherd come, reach down with tender hands and bring that one safely in, place it up on his shoulders and bring it safely back.
ओ तो महान मेंढपाळ येऊ दे, आपल्या कोमल हात त्याने पुढे करू दे, त्या एकाला सुरक्षित आत आणू दे, त्याला स्वतःच्या खांद्यावर ठेवून व त्याला पुन्हा सुरक्षित परत आणू दे.
Maybe there is one here, Lord, that's sick in a similar condition that the doctor said there's nothing can be done.
कदाचित तो येथे असू शकेल प्रभू, जो आजारी आहे त्याच सारख्या परिस्थितीमध्ये की डॉक्टर म्हणाले आता अधिक काहीच करता येणार नाही.
He tried hard to rescue it, but He could not rescue it.
त्याने कठोर प्रयत्न केले त्याला सोडवण्याचा, परंतु तो त्याला सोडवू शकला नाही. ते त्याच्या शक्ती पलीकडील आहे. तिथे तो काहीच करू शकत नाही. त्याचे औषध किंवा त्याची सुरी त्यापर्यंत पोहोचूच शकत नाही. परंतु हे प्रभू, तुझ्यासाठी काहीच पुष्कळ दूर नाही तुझ्या महान हाताकरिता, व तुझे शब्दच तुझा महान हात आहे.
So we pray, dear God, that this morning while we are talking to thee, that thou will reach down and pick that one up, that sick and cannot help itself, out of the reach of all scientific matters, away from the doctor, may they be healed. Grant it, Lord.
म्हणून आम्ही मागतो प्रिय परमेश्वरा, की या सकाळी जेव्हा आम्ही तुझ्याशी बोलत असताना की तू खाली येशील, व जो एक आजारी आहे व स्वतःला मदत करू शकत नाही त्याला वर उचलशील. विज्ञानाच्या सर्व गोष्टीच्या आवाक्याच्या बाहेर, डॉक्टरांच्या पासून दूर ते बरे केले जावोत. प्रभू हे मंजूर कर.
As we think of David, as he was given a charge over a few sheep, just a few, but one day a bear come in and got that one little sheep and took it out and would have eaten it up like a cancer would eat up a body or huge lion.
जसे आम्ही दाविदाबद्दल विचार करतो, जसे त्याला काही मेंढरांवर अधिकार दिला गेला होता, केवळ थोड्याशा, परंतु एक दिवस अस्वल आले व त्या एक लहानशा मेंढराला पकडले व त्याला बाहेर घेऊन गेले व त्याला खाऊन टाकले असते. ज्याप्रमाणे एक कर्करोग शरीराला खाऊन टाकतो, किंवा एक मोठा सिंह.
But David, not too well equipped with a rifle or not a swordsman, but with only a slingshot, he went after that sheep.
परंतु दावीद चांगल्या तऱ्हेने एखाद्या बंदुकीने तयार नसतानाही, किंवा एक तलवार बहादूरही नव्हता, परंतु केवळ एका गोफणी सहित तो त्या मेंढराच्या मागे गेला. व जेव्हा त्याला ते जनावर सापडले जे त्या छोट्या मेंढराला ठार मारण्याच्या तयारीत होते, त्याने त्याला गोफणीच्या द्वारे ठार केले.
Just a simple little weapon with a piece of leather and a string, but he had confidence in it.
केवळ एक साधारण छोटेसे हत्यार, एक छोट्यासा चामड्याचा तुकडा व एक दोरी, व परंतु त्याला त्यामध्ये खात्री होती.
We have no great genius among us, Lord. We're simple people with a simple little prayer. But we're coming this morning after Father's sheep.
आमच्याकडे अलौकिक बुद्धिमान आमच्या मध्ये नाहीत प्रभू. आम्ही साधारण लोक, साधारण प्रार्थने सहित आहोत, परंतु ह्या सकाळी आम्ही पित्याच्या मेंढरांच्या पाठीमागे येत आहोत.
That woman that has walked the streets miserably, smoking cigarettes, trying to find peace through the cigarette.
ती जी स्त्री रस्त्यावर फिरत होती, ती अगदी दयनीय स्थितीत सिगारेट ओढीत, सिगारेट द्वारा शांती प्राप्त करण्याच्या प्रयत्नामध्ये.
That man who has smelt the glass and tried to set it back, but the enemy holds him tight.
तो मनुष्य ज्याने त्या ग्लासाचा वास घेतला व तो मागे ढकलण्याचा प्रयत्न केला, परंतु शत्रूने त्याला घट्ट पकडून धरले.
That boy or girl that's tried to do right just can't find strength to break away from the wrong thing. We come in the name of the Lord Jesus to claim that sheep this morning.
तो मुलगा किंवा ती मुलगी जे योग्य ते करण्याचा प्रयत्न केला, त्यांना केवळ चुकीच्या गोष्टींना तोडून बाहेर पडण्याचे सामर्थ्य सापडू शकले नाही, आम्ही प्रभू येशूच्या नावात येतो आज सकाळी त्या मेंढरावर दावा करण्यासाठी.
We defy the enemy because it's a simple thing, a slingshot of prayer, but we're coming to bring that one back to the Father's fold, that we might give an account of those things that's been committed to our hands.
आम्ही शत्रूला आव्हान देतो कारण ती एक साधारण गोष्ट आहे, एक गोफण, एक प्रार्थना, परंतु आम्ही येत आहोत त्या एकाला पित्याच्या कळपात परत आणण्याकरिता की ज्यामुळे आम्ही ह्या गोष्टी आमच्या हातात सोपवून दिल्या आहेत त्याचा आम्ही जाब देऊ शकू.
May the power of God now strike faith down in the hearts of the people. May that lost soul return this morning.
होऊ दे की परमेश्वराचे सामर्थ्य लोकांच्या हृदयात खोलवर विश्वासाला स्पर्श करू व होऊ दे की तो हरवलेला आत्मा या सकाळी परत फिरो.
May the temptations of this life turn him away. Let him go.
या जीवनाच्या सर्व मोह त्यांना मुक्त करो, त्याला जाऊ दे.
May he find himself safely upon the master's shoulders being carried back to safety again. We ask it in Jesus' name.
व तो स्वतःला आपल्या धन्याच्या खांद्यावर सुरक्षितपणे आढळो, पुन्हा सुरक्षितेकडे त्याला परत नेले जात असताना आम्ही ते येशूच्या नावात मागतो. आमेन. परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. तुम्हाला मी उद्या भेटेपर्यंत मी ही सभा भाऊ शकारियन यांच्याकडे सोपवतो.
I hope that you that I found more grace in the sight of God and before you to believe that I'd stand here to tell you something that was wrong.
हे मी आशा करतो की तुम्ही की मला अधिक कृपा परमेश्वराच्या नजरेत व तुमच्या नजरेत मिळाली आहे असा विश्वास करून की मी येथे उभा राहीन काहीतरी जे चुकीचे होते ते सांगण्याकरिता.
I passed my 56th birthday the other day.
मी माझा 56वा वाढदिवस त्या दिवशी पार केला आहे.
This isn't just an old man's message. I believe this since I was a little boy. If this isn't true, I've been the most foolish person God had on the earth. I've given my entire life for this cause.
हा काही निव्वळ एका वृद्ध माणसाचा संदेश नाही. मी यावर विश्वास करीत आलो आहे. मी एक लहान मुलगा होतो तेव्हापासून. व जर हे सत्य नसेल तर मी देवाकडे असलेल्या सर्वाधिक मूर्ख व्यक्ती म्हणून या पृथ्वीवर ठरेन. मी माझे संपूर्ण जीवन या गोष्टीकरिता दिलेले आहे. व मी हे प्रामाणिकपणे बोलू शकेन, जर मला 10,000 वेळा जीवन मिळाले तरीही मी माझे मत कधीच बदलणार नाही.
Healing is in reach of every person. Remember, healing is in you.
आता रोग बरे करणे कोणाच्याही आवाक्यात आहे. लक्षात ठेवा, रोग बरे करणे तुमच्या मध्ये आहे.
God placed in the peach tree every peach that would ever be in it when he planted it in the garden.
परमेश्वराने प्रत्येक पीच फळाच्या झाडामध्ये प्रत्येक पीचचे फळ जे कधी त्यामध्ये असेल ते अगोदरच ठेवले आहे जेव्हा त्याने ते बगीचा मध्ये लावले. पहा, तुम्ही केवळ पीच फळाचे झाड किंवा सफरचंदाचे झाड किंवा कोणतेही फळाचे झाड केवळ वाढले गेले पाहिजे. या पृथ्वीचे पाणी पीत पीत.
Now each one of you has those potentials in you to deliver you, or it is God that you've been planted into Christ by baptism, not water baptism, spiritual baptism. You don't come into Christ by water baptism, by spiritual baptism.
आता तुमच्यापैकी प्रत्येकामध्ये हे सामर्थ्य आहे तुम्हाला मुक्त करण्यासाठी, कारण तो परमेश्वर आहे. तुम्ही ख्रिस्तामध्ये रोपले गेले तेव्हापासून बाप्तिस्माच्या द्वारे, पाण्याचा बाप्तिस्मा नव्हे, आत्मिक बाप्तिस्मा, तुम्ही ख्रिस्तामध्ये पाण्याच्या बाप्तिस्माद्वारे आत येत नाही, परंतु आत्मिक बाप्तिस्माद्वारे येता. उद्या दुपारनंतर प्रभूची इच्छा असेल तर मी या विषयावर बोलणार आहे, काय व कसे खरोखर ते उपयोगात आणणे. दुपारी आम्ही ते घेऊ, त्यामुळे तुमच्या सभांमध्ये कोणताच व्यत्यय येणार नाही.
Then the life that was in Christ is in you. If you could just see.
आता लक्षात घ्या, तुमच्यापैकी प्रत्येक जण एक विश्वासू म्हणून येथे उभे आहात. पहा, तर मग ते जीवन जे ख्रिस्तामध्ये होते ते तुमच्यामध्ये आहे, तर ते शक्य आहे जर तुम्ही केवळ ते पाहू शकलात.
It's the devil's business to keep you blocked off from that. Keep you blinded.
ते सैतानाचे काम आहे त्याच्यापासून तुम्हाला दूर ठेवण्यात, तुम्हाला आंधळे करण्यात. तो केवळ तुम्हाला आंधळे करू शकला तर ते आहे पहा, तर मग तुम्हाला कळत नाही तुम्ही कोठे चालले आहात.
A man that's blind cannot tell where he's going. He's got to seek the understanding from somebody who can see.
एक मनुष्य जो आंधळा आहे तो सांगू शकत नाही की तो कुठे जात आहे. त्याने त्या ज्ञानाचा शोध घेतला पाहिजे त्या व्यक्तीकडून जो पाहू शकतो. जोपर्यंत आम्हाला समजत नाही तोपर्यंत कोणीतरी आम्हाला सत्य काय आहे हे सांगणे जरुरी आहे.
From the world into Christ, and everything you have need of is right in you by the baptism of the Holy Ghost. Isn't that right?
व ख्रिस्त तुमच्यासाठी मरण पावला व तुम्हाला या जगातून काढून ख्रिस्तामध्ये पुन्हा रोपण करण्यात आले व प्रत्येक गोष्ट ज्याची तुम्हाला गरज आहे ती तुमच्या आतमध्ये आहे पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्माच्या द्वारे. ते बरोबर आहे का?
Now the only thing you have to do is just start drinking from that. And as the tree drinks, it begins to push out its leaves, its buds, pushes out its fruit each year.
वा आता केवळ एकच गोष्ट तुम्हाला करायची आहे की निव्वळ त्याच्यामधून पिण्यास सुरुवात करा व जस जसे झाड पिते तस तसे ते त्याची पाने बाहेर ढकलण्यास सुरुवात करते. त्याच्या कळ्या त्याची फळे प्रत्येक वर्षी बाहेर ढकलते.
The fruit's not in the ground. The fruit is in the plant. How many understand that? Say amen.
फळ जमिनीमध्ये नसते, फळ झाडामध्ये असते. किती जणांना ही गोष्ट समजते त्यांनी आमेन म्हणावे.
The fruit is in the plant, and every plant has to drink from his fountain. As the rain comes down, gives that plant life to drink from. And as it drinks, it grows.
तेव्हा लक्षात घ्या, फळ रोपट्यामध्ये असते व प्रत्येक रोपट्याने त्याच्या झऱ्यातून पाणी प्यायला पाहिजे. जेव्हा पाऊस खाली येतो त्या झाडास जीवन देतो त्याच्यातून पिण्यासाठी व जस जसे तो पाणी पितो तस तसे ते वाढते. व ते वाढत राहते जोपर्यंत ती कळी तिच्या पूर्ण वाढीस येते. ज्या प्रकारे मंडळी आहे या युगात ती बहरली पाहिजे.
And as we drink, we grow. If the plant refuses to drink, then the plant cannot grow. And if you just believe it, individually.
व जसे आम्ही पितो आम्ही वाढतो, परंतु झाड पिण्यास नाकारते तर मग ते झाड वाढू शकत नाही. व जर आता तुम्ही त्यावर केवळ व्यक्तिगत रीत्या विश्वास ठेवा.
Of course, you know how the Lord does, show different things of what you've done and what you should not have done and so forth in the meeting.
अर्थातच तुम्ही जाणता ही कशा प्रकारे प्रभू ते करतो, निरनिराळ्या गोष्टी दाखवतो, तुम्ही काय केले त्याबद्दल व तुम्ही काय करायला नको होते व इत्यादी इत्यादी या सभेमध्ये.
We were hoping that the Holy Spirit would fall upon us this morning and do such. As we stood, I kept waiting. I think It's the nervous part thinking downstairs they want us out of here. See? But they're wanting us, we're late now.
आम्ही आशा करीत होतो की पवित्र आत्मा या सकाळी आमच्यावर पडेल व अशा प्रकारे करील जेव्हा आम्ही येथे उभे राहिलो, परंतु मी वाट पाहत थांबून राहिलो. मला वाटते हा निराशाजनक भाग आहे असा विचार करीत की खालील मजऱ्यावरील आम्हाला या जागेतून बाहेर जाण्याची इच्छा करतात, परंतु ते आमची अपेक्षा करतात. आता आपल्याला फारच उशीर झाला आहे.
But believe this with all your heart. Please do. If I found grace in your sight as a truthful person, believe this.
परंतु तुम्ही हे तुमच्या हृदयानिशी विश्वास ठेवा. कृपा करून तसे करा. जर मी तुमच्या नजरेत कृपा पावलो असेन एक सत्यवादी व्यक्ती म्हणून, हे विश्वास ठेवा.
Put your hands on each other. Now look. Now the Bible didn't say these signs will follow William Branham.
आता तुम्ही आपले हात एकमेकांवर ठेवा. आता पहा, आता बायबलने असे म्हटले नाही की ही चिन्हे विलियम ब्रॅनमच्या बरोबर असतील, असे म्हटले नाही की केवळ ऑरल रॉबर्टच्या बरोबर असतील, असे म्हटले नाही की ती भाऊ कोपच्या बरोबर असतील किंवा कोणी दुसऱ्याच्या बरोबर. ही चिन्हे त्यांच्या बरोबर असतील. बहुवचन, जे विश्वास ठेवतील, जर ते त्यांचे हात रोग्यांवर ठेवतील तर रोगी बरे होतील.
It's that power of God that's in you that brings the life to the person you got your hand on, the life giving source of the Holy Ghost.
ते परमेश्वराचे सामर्थ्य आहे जे तुमच्या आत आहे, ते जीवन आणते त्या व्यक्तीमध्ये ज्याच्यावर तुम्ही आपला हात ठेवता. पवित्र आत्म्याचे जीवन देणारे उगम स्थान.
Dear God, in the name of Jesus Christ, in this crucial moment, when the church may stand at this second without nervousness, may the power that raised up Christ from the grave quicken to them just now the truth of the gospel.
प्रिय परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात या निकडीच्या समयात जेव्हा मंडळी ते ह्या क्षणात उभे राहोत, निराश न होता व ज्या सामर्थ्याने ख्रिस्ताला कबरेतून उठवले ते त्यांना आता ह्या सुवार्थ सत्यासाठी प्रज्वलित करो की येशूने दिलेली कामगिरी होती की जर ते रोग्यांवर हात ठेवतील तर ते बरे होतील.
Every disease, every affliction, every tormenting thing that's happened to the people, may it leave just now by faith. As believing people, we ask it in Jesus Christ's name. Amen.
Who they? प्रत्येक दुष्ट आत्म्याचे सामर्थ्य, प्रत्येक रोग, प्रत्येक आजार, प्रत्येक पीडा, प्रत्येक छळ करणाऱ्या गोष्टी ज्या लोकांमध्ये घडल्या, ह्या विश्वासाच्या द्वारे आत्ताच्या आत्ता निघून जाऊत. विश्वासणारे लोक म्हणून आम्ही ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन.
Now raise your hands and give him praise if you believe that he does.
आता तुम्ही आपले हात उंच करा व त्याला स्तुती द्या जर तुम्ही विश्वास ठेवता की तो ह्या गोष्टी करतो.
Dear God, this baby will die, Lord, unless this is done. I condemn this not in the name of Jesus Christ. May it leave the innocent child. Amen.
प्रिय परमेश्वरा, ही बालिका मरून जाईल. प्रभू, जोपर्यंत हे केले जाणार नाही मी या गाठीला धमकावतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात ती गोष्ट या बालिकेला सोडून निघून जाओ. आमेन. आता डॉक्टरांनी प्रयत्न केलेले आहेत व ते असफल झालेले आहेत. केवळ विश्वास ठेवा.